18 नोव्हेंबर 1882 रोजी पुण्यातल्या पूर्णानंद नाट्यगृहात सौभद्र नाटकाचा पहिला प्रयोग झाला आणि अण्णासाहेब किर्लोस्करांनी संगीत नाटकाचे जनक ही आपली भूमिका चिरस्थायी केली. हे खरं आहे ना भूमिके?
हो, अगदी खरं. सौभद्र हे किर्लोस्करांचं संगीत रंगभूमीवरचं नाटक विलक्षण लोकप्रिय ठरलं. कृष्ण रुक्मिणीचा तो नाट्यमय चिरतरुण प्रवेश आणि तारांगणालाही झाकून टाकणाऱ्या मेघमालेचं वर्णन करणारं कृष्णाचं ते नाट्यगीत आजही रसिकांच्या मनात सुरेल आठवणींची विद्युत रेखा उमटवून जातं.
नभमेघानी आक्रमिले, नभमेघानी आक्रमिले, नभमेघानी आक्रमिले, तारांगण सर्वही व्यापून गेले, तारांगण सर्वही व्यापून गेले, नभमेघानी आक्रमिले, नभमेघानी आक्रमिले.
आक्रमिले नभमेघानी